हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे जे पुस्तक जे एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याच्याविषयी आपण अध्ययन करीत आहोत. आणि आजचा जो भाग आहे तो आहे अवशिष्टांची जीवनशैली आणि कार्य याचा तिसरा भाग. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आजचा संदेश आम्हाला ह्या पुस्तकाद्वारे कसा प्राप्त होतो ते आपण जाणून घेऊयात. पहिला मुद्दा आहे प्रकाशनाची गरज. प्रकाशनाचा विषय हा स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये असावा. विषयाचे विश्लेषण हे रसभरित व स्पष्ट असावे. जगावर येणाऱ्या घटनांविषयी लोकांना समजणे इतके सविस्तर वचनातील पुराव्यासह सादर असावेत. पहिला आणि दुसरा हे दोन संदेश 1843 आणि 1844 मध्ये दिले आहेत आणि आता आम्ही तिसरा संदेश देण्याच्या मार्गावर आहोत. परंतु तरी हे तीन संदेश जाहीर होत आहेत. हे संदेश आम्हाला प्रकाशनाद्वारे जगाला द्यायचे आहेत. तसेच व्याख्यानमाला आणि ऐतिहासिक भविष्याच्या पुराव्यानुसार जे घडणार आहे त्याचे विश्लेषण करून हे संदेश जगाला द्यायचे आहेत. ज्या गोष्टी घडल्या आणि घडायच्या आहेत त्याविषयी सांगायचे आहे. हे अंधुक सत्य छापील हस्तपत्रिका आणि पुस्तकांमार्फत सांगितले पाहिजे. ही पाने शरद ऋतूतील पानगळीप्रमाणे सर्वत्र पसरायला हवीत. पेट्रियक्स अँड प्रॉफेट, दानियल आणि प्रगतीकरण आणि महान संघर्ष ही पुस्तके आता कधी नव्हती इतकी गरजेची आहेत. ही मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरायला हवीत कारण या पुस्तकामध्ये सत्य भविष्याचा दोर दिला आहे आणि यामुळे अंधबुद्धीचे डोळे उघडतील. जेपर्यंत अथवा जोपर्यंत कृपेचा काळ चालू आहे तोपर्यंत परिवर्तनाचे कार्य चालू राहील. त्यानंतरचा मुद्दा आहे आपल्या पेपरामध्ये तीक्ष्णता नाही. आमच्या पेपरमध्ये जे लिहिणारे आहेत त्यांनी उद्धट किंवा न आवडणाऱ्या शब्दांचा वापर करू नये की त्यांना अडथळा होईल. त्यांच्यापर्यंत सत्य पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. सर्व मंडळ्या कॅथोलिकमध्येही तसेच इतरांमध्ये सुद्धा आपला हा संदेश पोहोचवणे आवश्यक आहे. आपणास त्यांना सत्य सांगायचे आहे तेही प्रेमळपणाने आणि या सत्यामध्ये इतर दुसरे काहीही कल्याणिकपणा घुसळू नये कारण आपण शत्रू काल्पनिक गोष्टी रचून त्या खोट्या गोष्टी सत्य असल्याचे दाखवित असतो. आम्ही उद्धट शब्द कठोर शब्द वापरू नयेत. असले बोचणारे शब्द लिखाणाबाहेर ठेवा. त्यांचा समावेश लेखनामध्ये करू नका. देवाच्या वचनांनी युक्त आपले लेख असावेत. आपले लिखाण मर्यादित असावे आणि येशू ख्रिस्तामध्ये संबंधित असावेत. आपल्या लिखाणातील सर्व निरुपयोगी शब्द व वाक्य काढून टाकावीत. आपले उच्चार आणि वाक्य प्रचारांना विरोधकांनी गैरफायदा घेऊ नये म्हणून जपा. कसल्याही प्रकारचा नियमाविरुद्ध जाऊ नका. सर्व लोक काळजीपूर्वक व मान्यतापूर्वक असावेत याची काळजी घ्यात. आपण जे लिहितो जे छापले जाते याची नोंद केली जाते. राष्ट्राच्या नियमाविरुद्ध कोणताही शब्द येऊ देऊ नये हे लक्षात ठेवा. ख्रिस्ती धर्म हा संशय निर्माण करणारा, व्यावसायिक दोष देणारा किंवा निंदा करणारा नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे गैरलागू मुद्द्याविषयी दक्ष असा. देवाने त्याच्या लोकांना निवडून पसंत केले नाहीत परंतु जे त्याच्या सत्याची आवड धरतात तो एक मनुष्य येथून तर दुसरा दुसरीकडून असे घेतले. तो कोण एकट्याला प्रकाश देत नाही जे विश्वासाच्या स्थापनेविरुद्ध असतो. प्रत्येक सुधारणा झालेला मनुष्य दावा करतो की कोणतीही आत्मा विश्वासाने सांगू शकत नाही की देवाने त्यांना विशेष प्रकाश दिला आहे. ज्यांनी नवीन आणि मूळ कल्पनांचा स्वीकार केला आहे ते सत्याचा विरोध करीत नाही, परंतु ते पूर्ण लक्ष ठेवून असतात. जोपर्यंत सत्याचा सुंदर पोशाख जो पावित्र्याची खात्री मिळत नाही, कारण सैतान सुद्धा सत्याचा आव आणून खोटेपणा घुसडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या खोटेपणाच्या प्रकाशाचे सामर्थ्य दाखवून लोकांची दिशाभूल करतो. हे खोटे सत्य त्याच्या मनावर बिंबून तो सत्य मुळापासून उखडून टाकतो. मी तुम्हाला सूचना देते की या बाजूच्या व असत्य खोट्या प्रकाशनापासून सावध रहा, कारण स्वर्गीय आत्म्यापासून लोकांचे मन वळविण्याचा त्याचा कल आहे. चूक ही निरुपद्रवी नाही, ती पवित्र व धार्मिक नाही, परंतु गोंधळात टाकणारी आहे, कलह व फाटाफूट निर्माण करणारी आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, ऐक्यामध्ये विभक्तता नाही हे ठसवा. सोंगामध्ये हजारो मोह असतात आणि ज्याच्याजवळ सत्याचा प्रकाश आहे त्यांना फसविण्यासाठी ही सत्याच्या प्रकाशाची खोटी सोंगी घेतली जातात. देवाच्या लोकांसाठी सुरक्षितपणा म्हणजे नवीन तत्वांचा स्वीकार न करणे, पवित्र शास्त्रातील वचनांचा नवीन अर्थ न काढणे, अनुभवी तज्ञासमोर जाणून आणि आणून सर्वानुमते कळविण्याच्या आणि पवित्र आत्म्याच्या प्रकाशात स्वीकार करावा. आणि जर त्यांना या सत्यामध्ये प्रकाश दिसला नाही तर सर्वानुमते तो त्यांचा न्याय करावा, हीच सुरक्षा आहे. काही पुरुष आणि स्त्रिया उठतील आणि नवीन प्रकाश मिळाल्याचा दावा करतील व नवीन साक्षात्कार झाल्याचे सांगतील, परंतु त्यांच्यामध्ये दूरदूर पर्यंत देवाच्या वचनांचा समावेश नसेल. परंतु तरीही अनेक आत्म्यांना फसविण्यात येईल, खोटे अहवाल प्रसारित केले जातील, अनेकांना या पाशात पकडले जाईल. प्रत्येक चुकीच्या स्वरूपावर आपण लक्ष ठेवू शकत नाही, कारण सैतान सतत देवाच्या लोकांना सत्यापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण आपले ऐक्य दाखविणे आवश्यक आहे, अशासाठी नाही की इतरांनीही आपल्या योजनेमध्ये आवश्यक यावे, परंतु जर सर्वजण सर्व ख्रिस्ताची सौम्यता आणि नम्रपणा शोधत असतील, शांती पाहत असतील, तर त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचे मन आहे, मग त्यांच्यामध्ये आत्म्याचे ऐक्य आहे. जे बंधू ऐक्याच्या सत्यामध्ये चालण्यास विश्वास ठेवतात त्यांना माझी विनंती आहे की जगाला आपल्या विरुद्ध बोलण्याची संधी देऊ नका. जसे की काही कडक शब्द आणि चुका काढणे किंवा आपणापैकी कोणी काही बोलेल व कोणी काही थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्यातील विभक्तपणा इतरांना दाखवू नका. त्यानंतरचा मुद्दा आहे, कसोटीला तोंड कसे द्यावे. जे आपल्या विभक्तापासून म्हणजेच काय की विश्वासापासून विभक्त झाले आहेत ते आपल्या सभांना हजर राहतील. ते अशासाठी की देवाने आपल्यासाठी जे काम दिले आहे त्यापासून आपले दुर्लक्ष व्हावे. आपण आपले चित्त सत्यापासून कल्पनेकडे वळवून शकणार नाही. तुमच्या कार्याविरुद्ध बोलणाऱ्यांना समजावून सांगण्याचे थांबवू नका, परंतु त्यांना दिसू दे की येशूच्या आत्म्याने तुम्ही प्रेरित झाला आहात आणि देवाचे दूत तुमच्या मुखामध्ये असे योग्य शब्द घालतील की ते विरोधाच्या हृदयापर्यंत पोहोचतील. जर हे लोक आपलाच हेका धरून ठेवतील तर सभेतील इतर शहाणे लोक ओळखून घेतील की आपला दर्जा उच्च आहे. म्हणून आपले भाषण असे असावे की आपल्या मुखाद्वारे येशू ख्रिस्त बोलत आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, देवाच्या वचनाला उंचवा. आपण जर आपल्या भावनांना उत्तेजित करण्याचे कार्य केले तर आपणास जे हवे आहे ते सर्व मिळेल आणि त्यापेक्षा जास्त, म्हणजे गोष्टी कशा हाताळाव्यात ते समजेल. स्पष्ट आणि शांतपणे वचनांचा उपदेश करा. आपण असा विचार करू नये की आपले कार्य आहे आणि म्हणून उत्साह निर्माण करतो. देवाचा पवित्र आत्मा एकटा आरोग्यदायी उत्साह निर्माण करू शकतो. देवाला कार्य करू द्या आणि आपण त्याच्या बरोबर चालूयात. प्रत्येक क्षणाला वाट पाहत प्रार्थना करीत येशूला पाहूया. पवित्र आत्मा प्रकाश व जीवन आहे, तो अनमोल आहे, त्याचे मार्गदर्शन घेऊया. आपल्या लोकांकडे देवाच्या विश्वासू आणि खंबीर वचनाला घेऊन जायला हवे आणि जेव्हा त्यांना वचन प्राप्त होईल तेव्हा पवित्र आत्मा आपले कार्य करेल. परंतु नेहमी तो असे येतील की जसे मी प्रथम सुरुवात केली की आज्ञा स्वतः लोकांचा न्याय करतील. आमच्या बोलण्यात, आमच्या गीतामध्ये आणि आमच्या सर्व आत्मिक सरावामध्ये आम्ही देवाचे भय, शांती, त्याचा दर्जा या गोष्टी देवाच्या प्रत्येक मुलामध्ये दिसून येतात. ही देवाची खरी मुले आहेत. जगाकडून कोमल भावना नाहीत, उत्साह नाहीत. लोकांना दैवी सामर्थ्य देऊन सत्याचे पालन करावे असे आम्ही इच्छितो. देवाच्या वचनाच्या व्यासपीठावर आम्ही सुरक्षित आहोत आणि हेच आज आम्हाला ह्या लेखनाद्वारे सांगायचं आहे आणि सिस्टर एलेन जी व्हाईट यांना देखील सांगायचं आहे की आमच्या जीवनामध्ये अवशिष्टांची जीवनशैली आणि कार्य कशा प्रकारचे आहेत. आपण बघितलेले आहेत, सर्व मुद्दे बघितलेले आहेत आणि याचा निष्कर्ष हाच आहे की शेवटच्या दिवसामध्ये आपली जीवनशैली कशी असावी आणि विशेषत ज्यांना निवडलेलं आहे म्हणजेच काय की जी अवशिष्ट मंडळी आहे यांची जीवनशैली कशी असावी. आणि नुसतंच पुस्तक त्यामध्ये थांबलेलं नाही तर त्या मला जोर दिलेली आहे की कार्य, सेवेचा आत्मा आणि स्वार्थ त्याग. त्यानंतर मी येईपर्यंत व्यस्त रहा. त्यानंतर आपण बघितलेलं आहे जसे प्रत्येक दिवस आपला शेवटचा आहे. त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे की शाब्बात पालनात इमानी राहत. त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे की दशांश व अर्पण देण्यात विश्वासू राहा. त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे नव्या संस्थेची स्थापना. आणि नंतर आम्ही बघितलेलं आहे वैद्यकीय मिशनरी कार्यात देवाने अथवा देवाचे लोक त्याच्या आरोग्याला महत्व देतात. मूळ आहाराकडे परत येणे, उपवास व प्रार्थनेची वेळ, देवावर पूर्ण विश्वास, कौटुंबिक प्रार्थना, जगाबरोबर संयोगाची सावधगिरी, ख्रिस्ताला मान्य असणारी पुनरुत्पत्ती, संगीत जे उंचावते, दूरदर्शन आणि सिनेमागृह, पोशाख व वेशभूषा, प्रकाशनाची गरज, आपल्या पेपरमध्ये तीक्ष्णता नाही, गैरलागू मुद्द्याविषयी दक्ष असात, ऐक्यामध्ये विभक्तता नाही हे ठसवा, कसोटीला तोंड कसे द्यावेत, देवाच्या वचनाला उंचवात. हे सर्व मुद्दे आपण पाहिलेले आहेत आणि ह्या सर्व मुद्द्यांवरून आम्हाला एक लक्षात येतं की आमची जीवनशैली कशी असावी, कुठल्या गोष्टींना आम्ही प्रथम स्थान द्यावं, कुठल्या गोष्टींना महत्व द्यावं, आमच्या जीवनामधून लोकांना काय दिसावं, आमचा आहार कसा असावा, आमचा पोशाख कसा असावा, आमची वैद्यकीय सेवा कशी असावी, आमचा उपवास आणि प्रार्थना कशी असावी, आमचा देवावरती विश्वास कसा असावा आणि आम्ही कसोट्यांना कसे तोंड द्यावेत, ख्रिस्त जेव्हा येईल तर तेव्हा आम्हाला कशा स्वरूपात तो बघणार आहे, जे संगीत आम्ही ऐकतो मंदिरामध्ये ते कशा प्रकारचं असायला पाहिजेत, आमच्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना होत आहे का, जगाबरोबर आम्ही समरूप झालेलो आहोत की जगामध्ये राहत असताना आम्ही सावधगिरी बाळगत आहोत, प्रकाशनाची गरज कशासाठी आहेत, वाङ्मय कशासाठी आहेत, पुस्तकं कशासाठी आहेत, ह्या सर्वांची माहिती आज आपण घेतलेली आहेत. आणि जेव्हा आम्ही इतरांच्या सोबत बोलतो आणि लिखाण करतो तर त्या लिखाणामध्ये तीक्ष्णता नसावी जेणेकरून ऐकणाऱ्यांना त्याविषयी हानी पोहोचेल. तर आमचा मुद्दा हाच असावा की इतरांपर्यंत देवाचा संदेश चांगल्या, सोप्या आणि मधुर भाषेमध्ये कसा पोहोचावा. त्यानंतर पुष्कळशा कसोट्या आपल्या आयुष्यामध्ये येतील, त्यांना आपण कशा प्रकारे तोंड द्यावं, देवाच्या वचनाला कसं उंचवावं, हेच कोणाचं कार्य आहे, हे कार्य आहे अवशिष्ट मंडळीचं. आणि हेच कार्याची अपेक्षा परमेश्वर त्याच्या अवशिष्ट मंडळींपासून करत आहे. ही त्यांची जीवनशैली आहे. हे जे सर्व उतारे आपण वाचलेले आहेत, बघितलेले आहेत, अध्ययन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, हे सर्व आम्हाला शिकवतात की हे सर्व नुसतंच लिहिलेल्या गोष्टी नाहीत तर ह्या घडणाऱ्या गोष्टी आहेत अवशिष्ट मंडळींच्या आयुष्यामध्ये आणि त्यांचं कार्य त्यांना प्रेरित करतात आणि हे कार्य प्रेरित करण्याच्या साठी पवित्र आत्मा त्यांना मदत करतो. देवबाप आम्हा प्रत्येकांना आशीर्वाद देव. आणि आज आपण अवशिष्टांची जीवनशैली आणि कार्य याचे सर्व भाग समाप्त करीत आहोत. यावरती देव आशीर्वाद पाठवो आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सामर्थ्य सहाय्य आणि शक्ती पुरवो. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो की तू आज आमच्या सोबत बोललेला आहे. संदेशची एलन जी व्हाईट यांच्या मुखातून आणि यांच्या लिखाणातून जे शब्द आम्ही ऐकलेले आहेत आणि जे आम्ही वाचलेलं आहे यावरून आम्हाला स्पष्टपणे माहिती झालेलं आहे की अवशिष्टांची जीवनशैली आणि त्यांचं कार्य काय आहे. आमचा ह्या जगामध्ये कशासाठी विस्तार झालेला आहे आणि तुझी योजना आमच्यासाठी काय आहे हे तू आम्हाला समजून सांगितलं म्हणून आम्ही तुझी उपकार मानतो. ये प्रभू, लवकर ये आणि जेव्हा तू येशील तेव्हा आम्हा प्रत्येकांची आठवण तू कर, कारण की ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
छोड़ दे अपने आप का भरोसा, छोड़ दे अपने आप का भरोसा, कर मसीह पर भरोसा, वो तुझे जानता है, कर मसीह पर भरोसा, वो तुझे जानता है. छोड़ दे अपने आप का भरोसा, रंग रूप और ये जवानी, दो चार दिन की है तेरी रंग रूप और ये जवानी, धन दौलत और शोहरत हो जाएगी एक दिन पानी, धन दौलत और शोहरत हो जाए हेर जाती है. छोड़ दे अपने आप का भरोसा, कर मसीह पर भरोसा, वो तुझे जानता है. छोड़ दे अपने आप का भरोसा. सुन प्यारे भरोसा न कर, झूठा प्यार झूठा जग सारा इसी पर भरोसा न कर, झूठा प्यार झूठा जग सारा इसी पर भरोसा न कर, कच्चे भागों का ये बंधन टूट जाता है. छोड़ दे अपने आप का भरोसा, कर मसीह पर भरोसा, वो तुझे जानता है. छोड़ दे अपने आप का भरोसा.
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.